भगवंतांचे अवतार म्हणून दत्तात्रयांच्या जन्माचा इतिहास ब्रह्मांड पुराणात पतिव्रता कथेच्या प्रसंगात वर्णन केलेला आहे. अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्याकडे प्रार्थना केली की हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मी जर तुमच्यापासून काही वर मागावा अशी तुमची इच्छा असेल तर मी अशी प्रार्थना करते की तुम्ही संयुक्त रूपाने माझे पुत्र व्हा किंवा व्हावे. त्याने तिची प्रार्थना मान्य केली. भगवंताने दत्तात्रय रूपाने विशेषता अलर्क प्रल्हाद यदु इत्यादींना आंबिष्यकी विद्या विस्ताराने सांगितली. ओम ज्ञानती निरंधस्य ज्ञानांजनाशलाय
व्यक्ती लीड करत असतात, आपण त्यांचा विचार न करता आपली गाडी सुटत्या सुसाट आणि ते एक चालीमध्ये म्हणत असतात आणि आपण सगळे एका चालीमध्ये म्हणत असतो आणि तरी पण आपली तयारी नसते. ते काय म्हणाला ते ऐकायची, आपण आपलीच कॅसेट चालू ठेवतो. खास करून गोपीनाथ प्रभू जेव्हा आपण येतात मी बघतो लक्ष देऊन की दरवेळेला असं होतं प्रभूजी म्हणत ऐका त्यांना ऍडजस्ट करायला लागतं मग परत थांबून आणि आपण सगळे एकदा सुरू केले की नॉन स्टॉप असतं ना. हरे कृष्णा होईस म्हणून एकदा आळस काढला ना हरे कृष्णा म्हणून असं मग रिलॅक्स होतो. पण एकदा आपण ऍक्च्युली परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एकदा वृंदावनमध्ये प्रवचन देत होते आणि प्रवचनामध्ये महाराज जे बोलत होते कृष्णानंद प्रभू मागना अनुवाद करत होते आणि एका वेळेला असं झालं की महाराज बोलायच्या आधी प्रभूजींनी महाराज काय बोलणार आहे सांगून टाकलं त्यांना. कारण इतकी सवय झाली महाराजांना ऐकून ऐकून की त्यांना माहिती होतं महाराज पुढचं काय बोलणार आहे. त्यांनी ते सांगून टाकला आणि महाराजांच्या कानावर ते पडलं आणि महाराजांनी त्यांना विचारले मी ट्रान्सलेशन करायला की तू ट्रान्सलेशन करायला. चांगल्या भावनेनं आपण त्यातनं हा भाग घ्यायचा की प्रभूजींना महाराजांना ऐकून इतकी सवय झाले की त्यांना आधीच कळलं की महाराज काय बोलणार आहेत आणि एक्झॅक्टली महाराज तेच बोलल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते. परंतु महाराज म्हणते तू पहिला हिंदीत सांगितलं नंतर मी इंग्लिशमध्ये सांगितलं त्यामुळे मी अनुवाद केल्यासारखं झालं ते होतं. म्हणून आपण लक्ष द्यायचं की लीडर जे असतात ना ते बोलल्यानंतर आपण बोलायचं काही गडबड नाही आहे. सगळ्यांना येते मंगळाचरण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आपण शांत राहायचं आणि ते जर म्हटले तर थांबायचं ऐकायचं ते काय बोलतात नंतर त्यांच्या चालीमध्येच आपण म्हणायला सुरुवात केली पाहिजे. हे वैष्णव शिष्टाचार आहे, वैष्णव शिष्टाचार आहे. एकदा ह्याला पुण्या मंदिरमध्ये आम्ही असताना एक भक्त मंगल आरतीमध्ये मृदंग वाजवत होते, वाजवत होते म्हणता येत नाही बडवत होते मृदंग आणि जयद्वैत महाराज मंगल आरती लीड करत होते. जयद्वैत महाराज फार प्रसिद्ध आहेत इस्कॉनमध्ये. सगळ्यांना जे जय जयद्वैत महाराज जे भेटले त्यांना माहिती असते जयद्वैत महाराज म्हणजे कोण आहेत. वाजवायला लागला तो आणि असा वेडा वेडा वागडा काय पण वाजवायला लागला. महाराज म्हणत होते वेगळा आणि ते वेगळा वाजवायला लागला. मग महाराजांनी मंगळ आरती थांबवली मध्ये आणि आम्हाला बोलून सांगितलं असं की त्याला सांगा त्याच्यावर चांगला मी बडवू शकतो म्हणते असं सांगितलं त्याला सांगा म्हणून. मग राधेश्याम प्रभू आम्ही सांगितलं की प्रोजी तुम्ही घेऊन वाजवा मृदंग म्हणून मग महाराजांनी परत मंगल आरती सुरू केली. परत मंगल आरती सुरू केली. वैष्णव शिष्टाचार आहे ते म्हटलं मी लीडर आहे का तो लीडर आहे तो पुढं का जातो माझ्या ठेक्याचा मी बोलायचं ते तो ठेका कशाला देतो तिथं मला त्याला फॉलो करायचं आहे का नाही ना. निश्चितच असं समजू नका की कार्यक्रमची किंवा प्रवचनाची सुरुवात सगळे नुसतं चुका सांगून किंवा हे सांगून झाली. पुढं फार चांगले गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून आधी थोडंसं चुका सांगून टाकलं. इंजेक्शन द्यायच्या आधी थोडस. तर आता आपण इथं बघतोय की या प्रसंगामध्ये भगवंतांचे जे अनेक अवतार आहेत त्या अवतारांच्या विषयी सुखदेव गोस्वामी हे परीक्षित महाराजांना सांगत आहेत. तर हे सर्व जे आहे ह्याला आपल्या बोली भाषेमध्ये आपण इतिहास म्हणतो. इतिहास हे सर्व इतिहास आहे. इतिहास म्हणजे जे आधी घडलेलं आहे त्याचं आता आपण ऐकतोय. तर प्रत्येकाला वाटत असते, प्रत्येक राजाला वाटत असते, प्रत्येक देशाला वाटत असते की आमचा इतिहास फार महान आहे. आहे ना. इंग्रज लोक जे आहेत ना, इंग्रज लोक जेव्हा भारतात आले ना त्यांना वाटलं आम्ही या असभ्य लोकांना सभ्य बनवण्यासाठी भारतात आलोय म्हणून. आणि भारतीय संस्कृती जी आहे, इतिहास जे आहे, ते त्यांचं वर्णन कसं करत आहे? मलेच्छ म्हणून. मलेच्छ म्हणजे काय माहितीये? मल इच्छंती इति म्लेच्छ, ज्यांना घाण राहायला आवडतंय, घाण खायला आवडतंय, असं वर्णन केलेलं आहे. कोणाचं? अंग्रेज लोकांचं. तुम्ही बघा, कुठलं पण इतिहास जे आहे ते असंच असतंय की आपलं चांगलं आहे म्हणण्यासाठी दुसऱ्यांचं वाईट आहे हे सांगायला लागतं, मगच आपलं चांगला सिद्ध होते ना, अशी पद्धत आहे. परंतु श्रीमद भागवतम जे आहे अमल पुराण, श्रीमद भागवतम हे अमल पुराण आहे. अमल पुराण म्हणजे याच्यात कसलाही प्रकारचं मल नाहीये, कुणाची अशी निंदा केलेली नाहीये, कुणाची फाजिल स्तुती केलेली नाहीये. जे काही घडलेलं आहे ना तेच त्यात सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा या श्रीमद भागवतामध्ये अनेक इतिहास आहेत ज्याचं वर्णन शुकदेव गोस्वामी करत आहेत. परंतु बाकीचे जे सर्व इतिहास आहेत हे केवळ चार गोष्टीविषयी बोलतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. श्रीमद भागवतमला अमल म्हणण्यासाठी आणखीन एक कारण हा पण आहे की श्रीमद भागवतम केवळ जास्ती पंचम पुरुषार्थ जे आहेत त्याच्याविषयी वर्णन करत. आणि पंचम पुरुषार्थ काय आहे? कृष्ण प्रेम. कृष्ण प्रेम हे पंचम पुरुषार्थ आहेत, किंवा कृष्ण प्रेम हे पुरुषार्थ शिरोमणी. सर्व पुरुषार्थांचा जे शिरोमणी आहे ते म्हणजे कृष्ण प्रेम. आणि केवळ श्रीकृष्णाच्या विषयी जे प्रेम आहे ह्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये करण्यात आलेलं आहे. भागवतामध्ये असंही वर्णन आहे की कृष्ण प्रेम किंवा पंचम पुरुषार्थ म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे, किंवा हे जाणणं की भगवंत कोण आहेत आणि आपण कोण आहोत. किंवा थोडक्यात सांगायचं तर राजविद्या. राजविद्या. आणि अशाच ह्या भागवतांमध्ये अनेक ठिकाणी भगवंतांचे जे अनेक अवतार आहेत त्यांच्याविषयी बोलण्यात आलेलं आहे. आणि इथं या पहिल्या स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी जे आहेत क्रमानं परंतु थोडक्यातच भगवंतांचे जे अनेक अवतार आहेत त्यांच्याविषयी चर्चा करत आहेत. आणि अनेक अवतारांचं वर्णन झाल्यानंतर सहावा जेव्हा अवताराचं ते वर्णन करतायत त्यामध्ये ते अत्री मुनी जे आहेत त्यांच्या पुत्राविषयी सांगत आहेत. आणि प्रभुपाद भाषांतरामध्ये लिहित आहेत, अत्री ऋषीच्या पुत्र रूपाने पुरुषांनी सहावा अवतार घेतला. भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे स्त्रोत आहेत, उगम आहेत सर्व अवतारांचे. जसं आपण सत्यव्रत मुनी यांनी लिहिलेलं जे दामोदर अष्टक आहे, आणि परत जे दशावतार स्तोत्र आहे त्यामध्ये आपण ऐकतोय की प्रत्येक अवताराचं वर्णन झाल्यानंतर असं लिहिण्यात आलेलं आहे की केशवधृता नरहरी रूपा जय जगदीश हरे, केशवधृता राम शरीरा जय जगदीश हरे. परवाच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथं तिरुपतीचे काही फोटोज लावले होते, तिरुपतीचे टिपिकल तिरुपतीचे, कारण श्री वैष्णव तिलक बघितले की लगेच लक्षात येते तिरुपतीचे फोटो आहेत म्हणून. आणि त्या कॅलेंडरमध्ये दशावतार झाले दाखवले होते दशावतार. आणि विशेष करून या दशावतारामध्ये जिथं बुद्ध भगवान बुद्धचा अवतार येतो ना तिथं तिथले जे विष्णूचे हे असतात ना प्रमुख मूर्ती असते त्या मूर्तीचं श्री राधा गोपीनाथ भगवान की, जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. कदाचित भक्तांना भगवंतांची सवय लागली येत उशिरा यायची. मला आजच पुजारी जे ते सांगत होते की काय करावं प्रभूजी, जगन्नाथ वेळा नाही तर त्यामुळे अल्टर वेळानं उघडायला लागते म्हणून. किंवा भगवंतांची विशेष कृपा आहे की ते आपण भगवंत जे आहेत हे आपण भक्तावर पूर्ण अवलंबून आहोत हे दाखवण्यासाठी मुद्दाम वेळा नाही येतात. भक्त येईल त्या वेळेला येतात बघून. तर हा जो पंचम पुरुषार्थ आहेत ह्याच्याविषयी श्रीमद भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये जे अनेक असे कथा आहेत त्याच्याविषयी अनेक वेळेला गैरसमज समज लोकांना झालेले असतात. मी सांगतो की तिरुपतीचा जे फोटो आहेत तिरुपतीचा ते म्हणजे तिरुपतीहून आणलेला फोटो होता ते आम्ही पाहिला आणि त्यामध्ये भगवान बुद्धच्या ठिकाणी तिरुपती बालाजीचा फोटो होता आणि जगन्नाथपुरीला पण असं असतंय. जगन्नाथपुरीला जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे हे मिळतात ना, प्लास्टर ऑफ पॅरिसचे जगन्नाथचे सगळे दशावतार तर हे मिळतात प्लास्टर ऑफ पॅरिसचे, असं एक फ्लॅप असतंय आत सगळे दशावतार असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर गौतम बुद्धच्या ठिकाणी जगन्नाथांचा फोटो असत किंवा जगन्नाथांची मूर्ती असत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काही भगवंतांचे जे अवतार आहेत त्यांचं जे शिकवण आहे त्याचं आपण अनुसरण करत नाही जे शिकवण आहेत, कारण ते देश काळ पात्र त्यानुसार त्यावेळेला ते आवश्यक होतं म्हणून भगवंतांनी असं केलेलं असत. तर आज आपण जे भगवंतांच्या अवताराविषयी चर्चा करणार आहोत, दत्तात्रेय, दत्तात्रेय भगवंतांचा हा विशेष अवतार आहे. परंतु आपण भगवान दत्तात्रेयची जी शिकवण आहे ना ती पण आपण पालन करत नाही, कारण त्यांनी सांगितलं आहे जे अद्वैतवाद आहेत ह्याचा त्यांनी प्रचार केला होता खास कारणासाठी, ते आजचा विषय नाही आहे. कारण उद्या दत्त जयंती आहे, आपण भगवान दत्ताविषयी बोललेलं जास्ती बरं आहे. एकदा परमपूज्य सुहोत्र महाराज यांना एका भक्तांनी प्रश्न विचारला आणि प्रश्न असा होता की भूत आहेत का नाही म्हणून, प्रश्न असा होता की भूत आहेत का नाही म्हणून. महाराज एकदम त्यांच्या टिपिकल स्टाईलमध्ये हसल्याने सांगितलं, मी इथं भूताविषयी बोलण्यासाठी आलो नाही आहे, मी भगवंतांच्या विषयी चर्चा करण्यासाठी आलोय, आपण भगवंतांविषयी बोलूया. तर भगवंतांचे जे पहिले पुरुष रूप आहेत कारणोदक्षय विष्णू, हे पहिले पुरुष अवतार आहेत कारणोदक्षय विष्णू किंवा महाविष्णू, आणि त्यांच्यापासून येतात ते गर्भोदक्षय विष्णू. जरा थांबले की लगेच कोणतर बोलता येत ना. दुसरे आहेत गर्भोदक्षय विष्णू, आणि गर्भोदक्षय विष्णू जे आहेत त्यांच्या नाभीतनं जे कमळ येते त्या कमळामध्ये ब्रह्मदेवांचा उगम होतो. ब्रह्मदेव ना एक नाव आहे स्वयंभू, स्वयंभू म्हणजे जना आई नाही आहे, जना आई नाही आहे, ते स्वयं प्रकट झाले. कसं? भगवंतांनी इच्छा केली म्हणून. किंवा भगवंत कधी कधी आपण भगवंत आहोत हे दाखवताना हे सिद्ध करतात की भगवंतांना कसल्याही प्रकारची सृष्टी करण्यासाठी, जसं एका पुरुषाला एका मुलाला जन्म घेण्यासाठी स्त्रीची आवश्यकता असते, भगवंतांना अशी आवश्यकता नसते. भगवंतांनी इच्छा केली आणि ब्रह्मदेव प्रकट झाले स्वयंभू. आणि असे हे ब्रह्मदेव जे आहेत त्यांचे अनेक पुत्र आहेत, त्यापैकी त्यांचे जे प्रथम जे पुत्र आहेत ते म्हणजे स्वयंभू मनू. स्वयंभू मनू जे आहेत हे भगवंतांचे ब्रह्मदेवांचे पहिले पुत्र आहेत. आणि स्वयंभू मनू आणि त्यांची पत्नी आहे शतारूपा, आणि स्वयंभू मनू आणि शतारूपा जे आहेत यांना दोन मुलं आणि तीन मुली. जे दोन मुलं आहेत त्यांची नावं आहेत प्रियव्रत आणि उत्तानपाद. महाराज प्रियव्रत जे आहेत हे जन्मताच वैराग्य प्रवृत्तीचे होते, वैराग्य प्रवृत्तीचे आधीपासूनच विरक्त राहायचे, आणि त्यांनी ठरवलं आणि ते गंधमादन पर्वत जे आहेत त्या पर्वतावर जाऊन तिथं राहायला लागले आणि नारद मुनींचा तिथं आश्रम होता तिथंच राहून ते भगवंतांच्या भक्तीमध्ये रममाण होऊ लागले. आणि मोठा मुलगा प्रियव्रत हा असा जाऊन वैरागी झाल्यामुळं स्वयंभू मनू जे आहेत यांनी आपले जे पुत्र आहेत महाराज उत्तानपाद यांना राज्य दिलं. आणि महाराज उत्तानपाद जे आहेत यांचे दोन मुलं आहेत, कुणाला लक्षात आहे त्यांचं नाव काय आहेत? ध्रुव बाळ किती मोठा झाला तर मग बाळ बाळात राहतो. सगळ्यांना ध्रुव बाळची कथा माहिती आहे, महाराज ध्रुव किंवा ध्रुव महाराज आणि कोण उत्तम कुमार किंवा उत्तम, हे दोन जे आहेत हे उत्तानपाद महाराजांचे पुत्र आहेत. ध्रुव महाराज जे आहेत यांची आईचं नाव आहे सुनीती, सुनीती, आणि उत्तम कुमार जे आहेत उत्तम यांची आईचं नाव आहे सुरुची. ध्रुव महाराज यांच्या मुलाचं नाव आहे अंग, आणि महाराज अंग जे आहेत ते अतिशय अतिशय चांगले असे राजा आहेत. परंतु कधी कधी सर्व पुरुषांच्या जीवनामध्ये असं होतंय, परवाच मी एका ठिकाणी एक चांगला असा जोक आला होता पेपरमध्ये, फार चांगला होता. एक व्यक्ती जो आहे तो भगवंतांना प्रार्थना करत असतो की मला मला दुःख चिंता आणि हे सगळं पाहिजे म्हणून, असं बरेच यादी सांगतो आणि सर्व यादी निगेटिव्ह असते. दुःख पाहिजे, चिंता पाहिजे, दरिद्री पाहिजे, सगळं पाहिजे असं. मग भगवंत त्याला सांगतात येऊन की एवढं काय, एका शब्दामध्ये सांगायचं लग्न करायचं मला म्हणून, मग आपोआप सगळं मिळतंय, ते बाय प्रॉडक्ट आहे, ते बाय प्रॉडक्ट आहे असं त्यात दाखवलं. आणि अशी चूक महाराज अंगणी पण केली, त्यांनी पण लग्न केलं. नाही लग्न का केलं, लग्न केलं हे चूक नाहीये, चुकीच्या मुलीशी लग्न केलं. आणि ती होती साक्षात मृत्यूची पुत्री, साक्षात मृत्यू जी आहे हिच्या पुत्रीशी त्यांनी लग्न केलं. आणि लग्न झाल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला आणि त्याचं नाव होतं महाराज वेण. आणि हा वेण जो आहे तो इतका पापी होता, इतका पापी होता की त्याचा खेळ म्हणजे रोजचा, जसं मुलं खेळतात अनेक वेळेला, त्याचा रोजचा खेळ म्हणजे आपल्या दोन चार मित्रांना मारून टाकायचं. खेळ खेळणे, खेळता खेळता दोन चार आपल्या मित्राला मारून टाकायचं, कुणाचा पाय तोडून टाकायचं, हे त्याचा रोजचा खेळ असायचा. आणि महाराज अंग यांनी भरपूर प्रयत्न केला, भरपूर प्रयत्न केला त्याला वळण लावायची, परंतु काही करून काय वेण सुधारले नाही. परंतु यासाठी महाराज अंग जे आहेत ते काय निराश झाले नाही, ते भगवंतांचा आभार मानले की असा मुलगा जन्माला आला म्हणून लवकर विरक्ती आली, नाहीतर जास्ती काळ राज्यावर मुलाचं सगळं आवडतं सगळ्यांना, तत पप्पा बोललेलं, चुकून बाबा बाबा म्हटलेलं, आणि काही पण म्हटलं तर बाबा म्हटल्यासारखं ऐकू येतं, आणि काय पण म्हटलं तर आईला आई म्हटल्यासारखं ऐकू येत असतं. ते इतकं वात्सल्य असतं ते बाळाच्या प्रती की काही पण बाळ बोललं की त्याला वाटतं केवढं गोड बोलत आहे, केवढं गोड बोल. निश्चित आहे भौतिक जगामध्ये अशी रचना केलेली आहे की आपण आपल्या मुलांना आपला विस्तार म्हणून बघतो. माझ्यापासून आलेलं आहे, वाईट कसं असू शकतं, माझा विस्तार आहे, सेम माझ्यासारखं दिसतो, नाक बघा. सगळे चर्चा करताना हे चर्चा करतात की नाही नातेवाईक, कुणासारखं दिसतो म्हणजे कुणाचा विस्तार आहे. जसं मागच्या वेळेला प्रभू सांगत एका प्रवचनमध्ये, मला तर रुपीला सांगत होतो, एका व्यक्तीने प्रभुपादांना आपल्या घरी बोलवलेलं आणि सगळं झाल्यानंतर फोटो दाखवत होते घरात, आणि नंतर आपल्या घरच्या लोकांना दाखवायला लागलं की हे याची मुलगी, ह्याची सून, आणि आता सगळं झाल्यानंतर सगळं दाखवून झाल्यानंतर सगळा परिवार आला पुढं, फॅमिली फोटो झाला एक चांगला प्रभुपादांच्या बरोबर. नंतर ते गेल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं म्हणजे माझं काम जीवन काय आहे हे दाखवत होता बघा, की मी केवढा विस्तार केला बघा माझ्या काम जीवनाचा, केवढा विस्तार केला. तर महाराज अंग किती प्रयत्न करून महाराज वेण जे आहेत ते सुधारत नव्हते, म्हणून वेण महाराज महाराज अंग जे आहेत ते निराश झाले नाहीत. त्यांनी भगवंताचा आभार मानला की तुमच्या कृपेमुळं भगवंत मला लवकरच विरक्ती आलेली आहे. लाईट लॉस लाईट. आणि मग महाराज वेण अंग जे आहेत यांनी महाराज वेणला राजा बनवला आणि निघून गेले. पंचशोनम वनम रजेत, शास्त्र सांगितलेलं आहे की एका विशेष वयामध्ये म्हणजे 50 गाठल्यानंतर ना वनात गेलं पाहिजे, घराचं आसक्ती सोडून वनात गेले पाहिजे आणि तिथे जाऊन भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झाला पाहिजे. महाराज अंग गेले निघून आणि वेण इतके पापी होते, इतके पापी होते की सर्व ब्राह्मण जे आहेत ते त्यांच्यावर जाम निराश झाले आणि त्यांनी काय केलं, त्याला शाप दिला आणि त्याला मंत्र म्हणून मारून टाकलं त्याला. आणि असं केल्यामुळं परिस्थिती आणखीनच बिकट झाली. परिस्थिती आणखीनच बिकट झाली. काय की वाईट राजा पासून जे त्रास आहे ना त्याच्यापेक्षा जास्ती त्रास आहे राजा नसताना. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ब्लाइंड अंकल इज बेटर दॅन नो अंकल. आंधळा मामा मामा नसल्यापेक्षा बरं आहे. जरी आंधळा असता तर काय झालं, जरी मामा आंधळा असेल तरी चालेल, परंतु मामा नसल्यापेक्षा मामा असलेला बरं. तसं राजा नसल्यापेक्षा वेण सारखा राजा असलेला बरं, कारण राजा असल्यामुळं जे चोर असतात ना त्यांच्यावर नियंत्रण असतं. आणि मोठा चोर गेल्यामुळं सगळेच चोर आता सुरू झाले. आणि मोठा एकच होता, हे छोटे भरपूर आहेत, सगळ्यांना त्रास व्हायला लागला मात्र. परंतु असं असताना देखील जसा वात्सल्याविषयी पण चर्चा करत होतो त्याप्रमाणे महाराज वेणची जी आई आहे तिला इतकी आसक्ती होती वेणच्या प्रती की त्यांनी त्याला मारल्यानंतर पण तिला त्या शरीराला वेणच्या असंच ठेवलं होतं, तिनं तुपामध्ये असंच बुडून ठेवलं होतं शरीराला. आणि सर्व ब्राह्मण जे आहेत यांनी मग नंतर ठरवलं की आपण हा वेण आहे ना ह्याच्या शरीराला घुसळूया. लोणी काढताना कसं घुसळत आपण, असं त्याला त्या शरीराला घुसळलं आणि त्याच्यात ना एक काळा कुट्ट माणूस बाहेर आला. काळा कुट्ट माणूस एकदम बाहेर आला त्यांना. ह्याचं नाव होतं बहुक. हा बहुक जो आहे हा वेणची जी पाप प्रवृत्ती होती त्याचं प्रतीक होत. आणि ह्या बहुकानंतर पुन्हा जेव्हा त्याला घुसळण्यात आलं महाराज वेणच्या शरीराला, त्यातनं भगवंतांचा एक विशेष अवतार प्रकट झाला. महाराज पृथू आणि त्यांची पत्नी आर्ची हे दोघं त्यातनं प्रकट झाले. आणि महाराज पृथू जे आहेत ते अतिशय चांगले राजा होते. भगवंतांचा साक्षात शक्ताविष अवतार आहे. शासन करण्याचं कसं केलं पाहिजे शासन हे दाखवण्यासाठी भगवंतांनी घेतलेला विशेष अवतार आहे महाराज पृथू. आणि महाराज पृथू जे आहेत त्यांच्या वंशामध्ये पुढं महाराज प्राचीन भारिषत आले, प्रचेतास आले पुढं. आणि पुन्हा पुढं अशी परिस्थिती आली की या वंशामध्ये पुढं काय वंश वाढत नव्हतं. पुढं वंश काय वाढत नव्हतं. सुरुवात कोणापासून झालेली लक्षात आहे? हा ध्रुवला काय वडील नव्हते का? हा उत्तानपाद. महाराज उत्तानपाद पासून आपण सुरू केलं होतं. आणि त्यांचा वंश जे आहे पुढं प्रचेतासच्या नंतर ते वंश जवळजवळ थांबल्यासारखं झालं, पुढं वाढत नव्हतं. त्यामुळं महाराज उत्तानपाद जे आहेत यांना प्रश्न पडला होता. आता तुम्ही म्हणाल महाराज उत्तानपाद कुठं राहिले अजून, एवढा वंश पुढं गेलाय. महाराज उत्तानपाद नाही राहिले, परंतु त्यांचे भाऊ अजून आहेत महाराज प्रियव्रत. ते गंधमादन पर्वतवरती तपस्या करत आहेत. आणि जेव्हा वंशावली पुढं चालत नव्हती त्यावेळेला पुन्हा प्रियव्रत महाराजांच्याकडं स्वयंभू म्हणून गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या आणि पुन्हा लग्न करा तुम्ही आणि वंशाचा विस्तार करा. आणि महाराज प्रियव्रत जे आहेत त्यांना इतकं दुःख झालं. त्यांनी सांगितलं कदापि माझी तयारी नाही आहे ह्यासाठी. कदापि माझी तयारी नाही आहे. जसं आमच्या याच्यामध्ये असं एक मित्रामध्ये आम्ही कायम बोलताना असं बोलायचं की जर एखाद्याचं लग्न ठरलं आणि समजा झालंच लग्न तर आम्ही त्याला सांगायचो एक और शहीद हो गया म्हणून. एक और शहीद हो गया. तर तसं महाराज प्रियव्रत जे आहेत त्यांची बिलकुल तयारी नव्हती लग्न करायची. आणि तसं त्यांनी आपल्या गुरुकडवी म्हणजे गुरु कोण आहेत? नारद मुनी. नारद मुनी करवी त्यांनी कळवला की माझी तयारी नाही आहे म्हणून सांगावं. लग्न करायचे. आणि नारद मुनी ब्रह्मचारी आश्रमासाठी फेमस आहेत फार. हा, दक्षला अनुभव होता 10,000 पहिले, नंतर 10,000 दुसरे, लॉटच करतात नारद मुनी एकदम ब्रह्मचार्यांचं. आणि तसं परीक्षित महाराज प्रियव्रत महाराज जे आहेत त्यांनी सांगितलं, माझी पण बिलकुल तयारी नाही आहे लग्न करायची किंवा संसार थाटणं म्हणता येत नाही जे काय ते, माझी पूर्ण बिलकुल तयारी नाही आहे म्हणून. आणि असं सांगितल्यानंतर स्वयंभू म्हणू आणि नारद मुनी, स्वयंभू म्हणू वडील आहेत आणि वडील सांगाले की परत ये म्हणून, आणि नारद मुनी जे गुरु आहेत प्रियव्रत महाराज जे आहेत त्यांची दीक्षा झालेली आहे त्यामुळं ते द्विज दुसरा जन्म झालेला आहे, आता गुरुच आई वडील आहेत. आणि इथं एक जन्मदाता वडील जे ते सांगाले की ये परत म्हणून, आणि तिथं गुरु जे ते सांगाले की. अनेक वेळेला असं होतंय हा, गुरु बंधू मध्ये असं थोडस घर्षण होतंय एखाद्या मताविषयी की माझं मत हे आहे आणि तुझं मत ते आहे, त्याविषयी घर्षण होऊ शकत. पण अशा वेळेला जेव्हा काही होते ना तेव्हा दोन्ही जे गुरुबंधू आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे. हा, आणि असंच केलं या दोघांनी पण. दोन महाजनांचा प्रॉब्लेम चाललाय, स्वयंभू शंभू नारद, नारद मुनी एक महाजन आहेत, कुमार कपिल मनु, स्वयंभू मनु पण महाजन आहेत, 12 महाजनांपैकी हे दोनही आहेत. आणि दोन महाजनांचा मतभेद चाललेला आहे म्हणून सॉल्व्ह करण्यासाठी तिसरे महाजन आले, स्वयंभू ब्रह्मदेव, जे दोघांचे पण वडील आहेत, नारद मुनींचे पण आणि स्वयंभू मनुचे पण. आणि हे आल्यानंतर ब्रह्मदेव जे आहेत ते आले आणि त्यांनी कुणाची बाजू घेतली, स्वयंभू मनुची बाजू घेतली आणि प्रियव्रतला सांगितलं की तू ह्यांचं ऐक आणि लग्न कर म्हणून आणि वंश वाढव म्हणून. आणि ज्यासाठी आधी इतकं घर्षण चालू होतं, हा दोघांचा वादविवाद चालला होता की होणार नाही होणार, ब्रह्मचारी राहणार नाही ग्रस्त बनणार, हा, परंतु जेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं की नाही लग्न केलं पाहिजे, दोघं पण मान हलवून सांगितलं हो लग्न केलं पाहिजे, कोण कोण, स्वयंभू म्हणू आणि नारद म्हणू दोघं पण सांगितलं हो केलं पाहिजे लग्न. कारण उद्देश जीवनाचा लग्न करणं किंवा नाही करणं नाही आहे, जीवनाचा उद्देश आहे गुरुला प्रसन्न करणं. आणि ब्रह्मदेव जे आहेत हे दोघांचे पण गुरु आहेत आणि त्यांनी सांगितलं की भगवंतांच्या सेवेसाठी म्हणून तुला लग्न केलं पाहिजे. आणि वरनं त्यांना आशीर्वाद दिला की तू बिलकुल काळजी करू नको, आम्ही बघून घेतो की तू कसल्याही प्रकारे संसाराचं जे चक्र आहे त्यात अडकणार नाहीस म्हणून असा आशीर्वाद दिला. आणि प्रियव्रत महाराज त्यांचं ऐकून परत आले, लग्न केलं त्यांनी आणि अडकले, लग्न केलं आणि लग्नाच्या याच्यामध्ये अडकले. आणि झालं काय की आपल्या पत्नीला आणि मुलांना इतके ते आसक्त झाले, आणि आसक्त झाल्यामुळं सगळ्याचा विसर पडायला लागला. परंतु पुढं काय झालं, प्रियव्रत महाराज जे आहेत त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यामुळं पुढं मुलं झाली त्यांना. आणि त्यांची जे त्यांचा जो मुलगा आहे त्यांच्या मुलांच्या वंशामध्ये पुढं महाराज अग्निद्र आले, महाराज अग्निद्र आले. आणि अग्निद्र जे आहेत ते असे साधू प्रवृत्तीचे होते की त्यांना स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काय अंतर असतं हे पण माहिती नव्हतं, म्हणजे एक नंबर फिट आहे ब्रह्मचारी बनण्यासाठी, परफेक्ट आहे ब्रह्मचारी बनण्यासाठी. अशाच प्रसंग आणखीन एकदा भागवतामध्ये आलेला आहे, ज्या वेळेला शुकदेव गोस्वामी जन्माला आले आणि ते जंगलाच्या दिशेने चालत जायला लागले, त्यावेळेला काही स्त्रिया जे तिथं ते नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करत होते त्याच्यामध्ये कुंडामध्ये सरोवरामध्ये, आणि शुकदेव महाराज तिथं गेले 16 वर्षाचा तरुण मुलगा चालत गेला तिथनं आणि ते काही फरक पडला नाही, ते असंच आंघोळ करत राहिले त्या सगळ्या बायका. पण जसं व्यासदेव आले की सर्व बायका एकदम आपल्या अंग जे आहे ते झाकायला लागले. तर व्यासदेवना प्रश्न पडला, व्यासदेवने त्यांना विचारलं, म्हटलं तो तर 16 वर्षाचा तरुण आहे आणि मी तुमचा आजोबांचा वयाचा आहे. त्या सर्व जे स्त्रिया होते ना त्यांनी फार सुंदर व्यासदेवांना उपदेश केला व्यासदेव आहेत वेदव्यास. वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. त्यांना कोणतरी उपदेश करायला, ज्यांनी वेद लिहिले त्यांना उपदेश करायला कोण. आणि ते सांगता सर्व स्त्रियांनी सांगितलं की तुम्ही गृहस्थ आहात ना, तुम्हाला माहिती आहे स्त्री आणि पुरुष मध्ये काय आहे. तुमचा मुलगा जो आहे ना त्याला काही फरक माहिती नाही, त्याला काही फरक पडत नाही. तो झाडाला, आम्हाला, कुत्र्याला, मांजराला, पंडिता समदर्शीना, सगळ्यांना तो समानच बघतो. महाराज अग्निद्र जे आहेत ते असे होते, त्यांना स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काही अंतर माहिती नव्हतं. परंतु इंद्र जे आहेत, इंद्र जे आहेत त्यांनी त्यांचा पतन घडून आणण्यासाठी इंद्राने एक विशेष व्यवस्था केली. सहसा आपण कधी पण बोलताना इंद्र हे विषय आला की आपल्याला वाटतं विलन आहे, वाटतं स्टोरीचं विलन आहे सारखं आपण बोलतो इंद्राविषयी. इंद्र पण भगवंतांचे भक्त आहेत, सकाम भक्त असले तरीही भगवंतांनी आपल्या योजनेमध्ये त्यांना सामील करून घेतलेला आहे. भगवंतांना काहीतरी विशेष घडून आणायचं आहे, त्यासाठी त्यांनी एक पात्र निवडलाय इंद्र. त्यांचा उपयोग करतात दरवेळेला. एखादा ऋषीचा पतन करवायचं असतं किंवा त्यांची परीक्षा घ्यायची असेल ना तर त्यांना पाठवून देतात. थोडक्यात सांगायचं तर इंद्र जे आहेत ते परीक्षा घेणारे आहेत, एक्झामिनर. काय म्हणतात एक्झामिनरला मराठीमध्ये? हा, परीक्षक. प्रशिक्षक नव्हे, परीक्षक आहेत. परीक्षा घेण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांनी काय केलं, पूर्वचिती नावाच्या एका अप्सरेला महाराज अग्निद्रकडे पाठवून दिलं. आणि ही पूर्वचिती जेव्हा महाराज अग्निद्र समोर आली ना तर महाराज अग्निद्र वाटलं की फार सुंदर ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत, फारच सुंदर असे ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत. परंतु महाराज अग्निद्रांनी जे कधीच त्यांनी स्त्रीला पाहिला नव्हता असं, त्यांनी पाहिला की हे जे शरीर आहे ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. माझं जे शरीर आहे आणि ह्या शरीरामध्ये काहीतरी फरक आहे असं त्यांना जाणवायला लागला. श्री प्रभुपाद फार सुंदर तात्पर्यामध्ये सांगतात की प्रकृतीचे जे नियम आहेत ना ते तुम्हाला माहिती असू दे नसू दे ते कार्य करणारच. आग आणि लोणी एकत्र आली ना तर लोणी वितळणार, आग भडकणार. लोणी वितळणार आणि आग भडकणार. इथं पुरुषाची तुलना लोणीशी केलेली आहे आणि स्त्रीची तुलना आगीशी केलेली आहे. आग आणि लोणी एकत्र आले की लोणी वितळणार आणि आग आणखीन भडकणार. तर तेच घडलं. जरी महाराज अग्निद्र जे आहेत त्यांना माहिती नव्हतं की स्त्री आहे, तरी पण ते पूर्वचितीच्या संपर्कामध्ये आले आणि त्यामुळं त्यांचं पतन झालं थोडक्यात. आणि मग नंतर पुढं त्यांच्या वंशामध्ये, पुढं जे त्यांचा वंश वाढला त्यामध्ये महाराज नाभी आले. आणि महाराज नाभी जे आहेत हे देखील अतिशय चांगले असे शासक होते. आणि त्यांचे पुत्र आहेत महाराज ऋषभदेव. महाराज ऋषभदेव, महाराज ऋषभदेव जे आहेत यांचे 100 मुलं. महाराज ऋषभदेवांचे 100 मुलं. आणि त्यांचं वर्णन, विशेष वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये, जिथं ते आपले 100 मुलं जे आहेत त्यांना उपदेश करतायत. आणि महाराज ऋषभदेव जे आहेत त्यांचे सर्वात मोठे जे जो मुलगा आहे त्यांचं नाव आहे महाराज भरत. महाराज भरत जे आहेत हे इतके चांगले राजा होते, इतके चांगले राजा होते की आपला जो आपला जे देश आहे, थोडक्यात देश म्हणता येत नाही, हा जो पूर्ण भूमी आहे या सर्व भूलोकला असं नाव मिळालं भारतवर्ष म्हणून त्यांच्या माग. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराज भरत जे आहेत हे फार चांगले राजा होते. आणि नंतर त्यांनी देखील आपल्या योग्य वेळेमध्ये आपल्या मुलाला राज्य देऊन जंगलात गेले. परंतु जंगलात जाऊन ते एका हरिणला आसक्त झाले आणि त्यामुळे ते हरिण बनले. आणि नंतर मग पुढच्या जन्मामध्ये ते जडभरत बनले. आणि जडभरत बनून महाराज रघुगुण जे आहेत त्यांना उपदेश केला त्यांनी. आणि असंच पुढं त्यांचा वंश जे आहे ते चालत राहिलं. परंतु आपल्याला इथं जे पुरुष वंशावली आहे इथंच थांबवावं लागेल. कोण दोन मुलं होती ज्यांच्यापासून एवढं सगळं वंश आला पुढं? स्वयंभू मनुचे दोन मुलं कोण होती? प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि तीन मुली पण होत्या. तीन मुली पण होत्या. आता बघूया मुलींच्या साईडला काय झालंय. त्यांची जी पहिली मुलगी होती तिचं नाव होतं आकुती. आकुती आणि ही जी आकुती आहे हिचं लग्न स्वयंभू म्हणून प्रजापती रुचीशी लावून दिलं. प्रजापती रुचीशी लावून दिलं आणि प्रजापती रुचीशी लग्न लावून दिलं तिचं. परंतु स्वयंभू म्हणून जे आहेत त्यांनी एक अट घातली. प्रजापती रुची जे आहेत त्यांना एक अट घातली आणि अट काय होती की अट अशी होती की तुमच्या दोघांच्या पासून जे पहिला मुलगा होईल ना तो मला देऊन टाकायचा. ह्याला शास्त्रामध्ये पुत्राय धर्म म्हटलेला आहे. पुत्राय धर्म. एकाच वेळेला जर वडिलांना समजा पुत्र नसेल केवळ पुत्री असतील तर असा अधिकार आहे की पुत्रीचा जो पहिला मुलगा असतो ना तो ते घेऊ शकतात आणि त्याला आपला नाव देऊन पुढे वंश वाढू शकतात असं शास्त्र आहे. त्याला पुत्राय धर्म म्हणतात. तर स्वयंभू म्हणून जे आहेत त्यांनी प्रजापती रुचीना अशी अड घातली की तुमचा पहिला मुलगा आहे ना तो मला देऊन टाकायचा तुम्ही. परंतु प्रश्न असा पडतो की महाराज स्वयंभू म्हणून जे आहेत त्यांना आता दोन मुलं आहेत आधीपासून, मग का असं अड घालत की तुमचा जो पहिला मुलगा आहे तुम्ही मला द्यायचं. काय उत्तर असेल? सिंपल आहे. त्यांचा जो पहिला मुलगा होणार होता तो भगवंताचा अवतार होणार होता आणि स्वयंभू म्हणू हे परमहंस असल्यामुळं महाजन असल्यामुळं त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की तू तुझा पहिला मुलगा मला देऊन टाका. केवळ या कारणासाठी नाही की मुलगा मिळेल म्हणून, आणखीन एक कारण त्यांना माहिती होतं की हे भगवंतांचा अवतार असणार आहे आणि त्यांना भगवंतांच्या या बालकरूपी जे अवतार आहे त्याची सेवा करायची इच्छा होती. म्हणून त्यांनी अशी अड घातली आणि ते जे पुत्र होते त्यांचं नाव होता यज्ञ. त्यांचं नाव होतं यज्ञ. जे आपण यज्ञ करतो आहुती स्वीकार केली जाते ते यज्ञ स्वीकार करतात. यज्ञ म्हणतो आपण यज्ञ. हे विष्णूचे अवतार आहेत. आणि मुलगी होती तिचं नाव होतं दक्षिणा. ती महालक्ष्मीचा अवतार होती. ती महालक्ष्मीचा अवतार होती. आणि जी दुसरी मुलगी आहे स्वयंभू म्हणूची तिचं नाव होतं प्रसूती. आणि प्रसूतीचा विवाह स्वयंभू म्हणून कुणाशी लावून दिला? शिवजींच्या सासऱ्यांशी. दक्ष. सगळे दक्ष आहेत एकदम. दक्ष म्हणजे अटेंटिव्ह असं पण होऊ शकतो. तर त्यांचं लग्न प्रसूतीचं लग्न लावून दिलं प्रजापती दक्ष यांच्याशी. आणि शेवटची जी मुलगी होती ज्याच्याविषयी तुम्ही बरेच आठवड्यापासून ऐकत आहात देवहूती. आणि देवहूतीचं लग्न त्यांनी कोणाशी लावून दिलं? कर्दम मुनींशी लावून दिलं. आणि देवहूती जी आहे तिला कर्दम मुनींपासून पहिल्या 9 मुली जन्माला आल्या. 9 मुली जन्माला आल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा देवहूती यांनी कर्दमुनींना विनंती केली की तुमच्या गैरहजेरीमध्ये माझी देखरेख कोण करणार, मला एक पुत्र पाहिजे म्हणून, मग अशा वेळेला कर्दमुनींनी ठरवलं की आपण एक पुत्रासाठी दोघांनी तपस्या केली भरपूर आणि मग भगवंतांचे जे विशेष अवतार आहेत भगवान कपिल देव हे जन्माला आले. आणि हे जे 9 मुली होत्या देवहूती आणि कर्दमुनींच्या त्यांना 9 ऋषीमुनींना लग्नामध्ये देण्यात आल्या. 9 वेगळ्या वेगळ्या ऋषींना. आणि त्यात एक मुलगी होती तिचं नाव होतं अनुसुया. आता प्रवचन सुरू होणार. हे बॅकग्राऊंड होतं प्रवचनचं. एक पुत्रीचं नाव होतं अनुसुया. कधी कधी आपल्याला भागवतम वाचताना असं वाटतंय अरे काय सगळं सांगितलेलं आहे, हे यांचा मुलगा तो, त्यांचा मुलगा तो, त्यांचा मुलगा तो, त्यांचा मुलगा तो, मला काय घ्यायचं ना. कुणाचं कोण पण असेल नसेल नाही, पुढे जाऊन कुठं तर कनेक्शन लागणार आहे त्याचं, नाही तर प्रभुपाद एवढा वेळ घालवले नसते कदाचित. आणि शुकदेव गोस्वामींच्याकडे तर वेळच नव्हतं, परीक्षित महाराजांना 7 दिवसात मृत्यू येणार होता, त्यावेळेला ते असं काय टाईमपास केले नसते, असं सगळं आपला वंश परंपरा सांगायचं टाईमपास केले नसते. त्यांना माहिती आहे की पुढं या वंशामध्ये अनेक भगवंतांचे अवतार येणार आहेत आणि त्याचबरोबर भगवंतांचे भक्तांचा विषयी आहे, त्यामुळं ते एवढा वेळ देत आहेत. आणि अनुसुया जी आहेत हिचं लग्न झालं अत्री मुनी यांच्याशी. अत्री मुनी जे आहेत हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. मानसपुत्र, मानसपुत्र म्हणजे काय? मानलेलं नाही, मनाद्वारे निर्माण झालेलं, आपण त्याला मानलेलं केलेलं आहे, कारण आपण मनाने काय निर्माणच करू शकत नाही. आपण मनाने काय निर्माणच करू शकत नाही, त्यामुळे आपण मानसपुत्र म्हणजे मानलेलं. मानलेला नव्हे, मानलेल्याला मानलेला म्हणतात. मानस म्हणजे ब्रह्मदेवाने मनामध्ये इच्छा केली असा पुत्र पाहिजे आणि ते प्रकट झाले पुढं, कारण त्यांच्या इच्छामध्ये एवढी शक्ती आहे. आणि हे अत्री मुनी जे आहेत, अनुसुया आणि अत्री मुनी यांना ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही पुढं आता वंश वाढवा. ही सगळी सृष्टीची सुरुवात आहे, सृष्टीची सुरुवात आहे. आपण जर भागवतम वाचला तर आपल्याला कळेल की कधी कधी कोण प्रश्न विचारतात, खास करून लोकांना असं वाटतं की आपण एखाद्या प्रचारकाला जर कोपऱ्यात न्यायचं असेल ना प्रश्नोत्तरामध्ये, तर विचारतात आधी कोंबडी की आधी मुर्ग अंड सांग, आधी कोंबडी की आधी अंड. त्यांना वाटतंय हा रामबाण प्रश्न आहे, हा ह्याचा उत्तर नसणारच गॅरंटी असेल ना, कारण काय पण सांगितलं तर अडवू शकतात. असं कसं, जर आधी कोंबडी म्हटलं ना तर म्हटलं अंड्याशिवाय कोंबडी कसं आली, आणि आधी जर कोंबडी म्हटली ना तर म्हणतात सॉरी आधी जर अंड म्हटलं ना कोंबडीशिवाय अंड कसं आलं, मग अंड आधी असायला पाहिजे. फार त्यांना वाटतं आम्ही फार अद्दल लढवलं यासाठी. भागवतम वाचल्यानंतर ना पुस होतं सगळं, कारण भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे हे कोंबड्या सापा विंचू जे आहेत ना ह्या ऋषीच्या पत्नीपासून आलेले आहेत. हे सर्व ऋषी जे प्रजापती आहेत ना ह्यांच्या पत्नींपासून आलेले आहेत. बरं झालं सांगितलं, उद्यापासून बंदच करतो वाचायचं. आता आधीच मला प्रश्न पडत होता कुठं नाही, म्हणून आता तर गॅरंटी झाली भागवत म्हणजे टाइमपासच आहे. परंतु आपण समजू शकत नाही, कारण आपण जसं मनानं काय निर्माण करू शकत नाही आणि ब्रह्मदेव मनानं एक पुत्र निर्माण करू शकतात, तसंच हे ऋषी मुनी जे आहेत ह्यांना ब्रह्मदेवाने भगवंतांकडनं जी त्यांना शक्ती मिळाली होती ती शक्ती ह्यांना दिली होती, त्याच्या कृपेनंच ते काय करू शकले, सर्व प्रजा निर्माण करू शकले. आणि त्या 84 लक्ष योनी जे आहेत हे सर्व ऋषी मुनींपासून आलेले आहेत सगळेच पहिल्यांदा. आणि नंतर बिल्ट इन सिस्टम आहे सगळ्यांमध्ये की पुन्हा जर हवा असेल ना तर स्त्री आणि पुरुष त्यातले एकत्र येतील आणि पुढं संसार चक्र चालूच राहील. म्हणजे एकदा पहिला सुरुवात करून दिली आहे ऋषी मुनींनी आणि त्याच्यानंतर जे पुढे येणार ते सगळं त्यातले नर आणि मादी किंवा स्त्री आणि पुरुष जे आहेत त्याच्यातनंच पुढं वंश वाढत जाणार त्यांचं. अत्री मुनी आणि अनुसुया यांनी भरपूर तपस्या केली आणि भरपूर तपस्या केल्यानंतर अत्री मुनी जे आहेत यांच्या समोर त्यांच्या प्रार्थना ऐकून जे त्यांनी केली होती की या जगाचे जे कोणी नाथ असेल ना ते मला मुलगा म्हणून पाहिजे, हे जगाचे जे नाथ असेल ना ते मला मुलगा म्हणून पाहिजे, माझा पुत्र म्हणून पाहिजे, असं त्यांनी प्रार्थना केली. परंतु अशी एखाद्या व्यक्तीला विशेष असं सांगून नाव घेऊन केलं नाही, नाव घेऊन प्रार्थना केली नाही की जसं कृष्ण मला मुलगा म्हणून पाहिजे असं नाही प्रार्थना केली. काय केली, जे जगाचे नाथ आहेत ना हे मला पुत्र म्हणून पाहिजे. माझे भगवान महाविष्णू जे आहेत यांच्यापासून सर्व सृष्टीची निर्मिती होते. पुढं पहिला सगळे ग्रह जे आहेत त्यांच्या रोम छिद्रातनं सगळे बाहेर येतात आणि त्यातनं मग एका ह्याच्यामध्ये गर्भोदक्ष विष्णू प्रवेश करतात, गर्भोदक साकारामध्ये मग ब्रह्मदेव येतात पुढं सगळे. एका अर्थानं ते विश्वनाथ आहेत किंवा जगन्नाथ आहेत. आणि संपूर्ण सृष्टी जी आहेत त्याचे दुय्यम निर्माता ब्रह्मदेव असल्यामुळं ब्रह्मदेव पण विश्वनाथ आहेत आणि सर्व काही शिवजी प्रलयाच्या वेळेला तांडव नृत्य करून नाश करतात सगळं, त्याच्यामुळं त्यांचा पण अधिकार आहे. मग हे तिघ पण समोर प्रकट झाले एकदम, कारण त्यांनी एखादं विशेष नाव घेऊन सांगितलं होतं तुम्ही मला पाहिजे म्हणून. जगाला म्हणजे तिघ पण प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही मला पुत्र म्हणून पाहिजे म्हणून. तर कथेचा एक भाग हा आहे आणि दुसरा रूप ह्याला या कथेला ब्रह्मांड पुराणामध्ये दिलेला आहे. तर ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं आहे की एक फार मोठे ऋषी होते ज्यांचं नाव होतं मांडव्य. हे मांडव्य ऋषी जे आहेत यांनी कधीच खोटं बोललं नव्हते, कधीच खोटं बोलले नव्हते. आणि एकदा त्यांच्या याच्यामध्ये काही चोर शिरले, आणि चोर शिरले आणि चोर शिरल्यानंतर राजाचे शिपाई जे आहेत ते शोधत आले आणि मांडव्य ऋषी जे आहेत यांना त्यांनी चोर समजून पकडून दिले चोरांच्या बरोबर आणि त्यांना फाशीची शिक्षा देणार होते. आपण समजू शकतो एखादा निर्दोष व्यक्ती त्याला जर फाशी देण्यात आली तर तो कसं सांगायचा प्रयत्न करत असतो की मी नाहीये, मी हे चूक केली नाहीये म्हणून. आणि मांडव्य ऋषी जे आहेत त्यांना पण अतिशय असं अपमान वाटत होता आणि त्यांना सांगायचं होतं की मी चूक केली नाही आणि ते सांगायचा प्रयत्न पण करत होते परंतु असं काय होत नव्हतं. त्यांना टांगण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली चौकामध्ये. आणि त्याच गावामध्ये शिलावती नावाची एक स्त्री राहत होती जी अतिशय पतिव्रता असं म्हणून प्रसिद्ध होती. इतकी पतिव्रता होती ती की तिचा जो पती होता तो एका वेश्याच्या प्रेमात पडला होता आणि त्याला एक पाय नव्हतं पतीला. तर ही शिलावती काय करायची, आपल्या पतीला आपल्या पाठीवर उचलून न्यायची आणि त्या वेश्याकडे सोडून यायची रोज. आणि अशा वेळेला जेव्हा मांडव मुनींना टांगत होते त्यावेळेला शिलावती आपल्या पतीला घेऊन तिथं जात होती. आणि मांडव मुनी जे आहेत हे ह्यांच्याकडे बघून तिचा पती जो आहे त्यांनी त्यांना टोमणा मारला, काय तर केलंच असणार म्हणून असं टांगायची तयारी केली याला म्हणून. आणि हे ऐकून मांडव मुनी जे आहेत त्यांना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की सूर्य उदय व्हायच्या आत तुझा मृत्यू होईल म्हणून. उद्याचा सूर्य उदय व्हायच्या आत तुझा मृत्यू होईल म्हणून. आणि हे शाप ऐकल्यानंतर शिलावती जी आहे तिनं अशी प्रतिज्ञा केली की जर मी खरोखरच पतिव्रत असेल ना तर उद्या सूर्य उदय व्हायचंच नाही असं तिनं प्रार्थना केली. आणि ती पतिव्रता होती त्यामुळे सूर्य उदय झालाच नाही दुसऱ्या दिवशी, म्हणजे तिचा पती जो आहे तो सुखरूप राहिला, काही झाला नाही. परंतु आपल्याला माहिती आहे संपूर्ण जे जीवनसृष्टी आहे ही सूर्यावर अवलंबून आहे. संपूर्ण जीवनसृष्टी जी आहे ती सूर्यावर अवलंबून आहे. सूर्य जर झाला नाही उदय आला नाही ना सूर्य तर बरंच हानी होऊ शकते. जसं आपण बघतो हे जे आपले ध्रुव प्रदेश आहेत तिथं कायच उगवत नाही, तिथं कायच उगवत नाही, 6-7 महिने कायच उगवत नाही कारण सूर्यच नसते. आणि जे 4 महिने सूर्य असते ना बरंच काय उगवत आहे आणि परत सूर्य गेल्यानंतर सगळं काही संपून जात. सूर्य फार महत्वपूर्ण आहे आणि सूर्य उदय झाला नाही त्यामुळं सर्व देवी देवता जे आहेत ना ऋषीमुनी सगळे गेले ब्रह्मदेवाकडे की काय झालं बघा हे शिलावतीनं असं शाप दिलं त्यामुळं सूर्य उदय होणारच नाहीये. आता म्हटलं ब्रह्मदेव काय करायचं, मग सगळे म्हणून शिवजीच्याकडे गेले. शिवजीने सांगितलं आपण विष्णूंकडे जाय आणि भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंना जाऊन सांगितलं आता काय करायचं. मग भगवंतांनी सांगितलं की ही जी शिलावती आहे ना हिच्याच बरोबरीची की मुहना हिच्याहून जास्ती अशी पतिव्रता स्त्री आहे अनुसुया. आणि जी अनुसुया आहे ना हिला जर आपण सांगितलं की तुला तू तिची समजूत काढ म्हणून आणि तिनं जर सांगितलं ना तर ती मान्य करेल. मग सगळे मिळून अनुसुयाकडे गेले आणि अनुसुयाकडे गेल्यानंतर अनुसुया जी आहे हिला सांगण्यात आलं की तुम्ही शिलावतीला असं विनंती करा नाही तर सूर्य उदय होणार नाही उद्याच, सूर्य उदय होणार नाही. मग अनुसुयानी फार चांगल्या रीत्या शिलावतीला समजूत घातली आणि तिला सांगितलं तू काही काळजी करू नको, जरी सूर्य उदय झाला ना तर मी बघते की तुझा पतीला काय होणार नाही तुझ्या पतीला, आणि मी एक पतिव्रता स्त्री आहे हा माझा वचन आहे तुला, हा माझं तुला वचन आहे. आणि शिलावतीने ऐकला आणि मग सूर्य उदय झाला. आणि त्यामुळं ब्रह्मा विष्णू आणि महेश जे आहेत ना ते इतके कृतज्ञ झाले अनुसुयाप्रती की तिला विचारलं की तुला काय वरदान पाहिजे माग. आणि या त्याच वरदानाचं इथं वर्णन केलेलं आहे भाषांतरामध्ये. अनुसुयाच्या प्रार्थनेनं आणि तिच्या इच्छेवर भगवंताना जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची भक्ती केली आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्याकडनं काहीतरी वरदान मागाव तर मला असं वरदान पाहिजे की तुम्ही तिघं मला माझी मुलं म्हणू पाहिजे, तुम्ही तिघं मला माझी मुलं म्हणू पाहिजे. आणि तिघांनी पण तथास्तू म्हटलं, तिघांनी पण तथास्तू म्हटलं. भगवान विष्णू जे आहेत त्यांनी तिच्या गर्भातनं जन्म घेतला दत्तात्रेयच रूपानं, आणि शिवजी जे आहेत ते दुर्वास मुनीच्या रूपानं, आणि ब्रह्मदेव जे आहेत ते महाराज सोम किंवा सोम जे आहेत त्यांच्या रूपानं प्रकट झाले. ही कथा आहे ब्रह्मांड पुराणातली. परंतु चित्रकूट, चित्रकूट आहे दत्तांचं जन्मस्थान आहे चित्रकूट. चित्रकूट ऐकलं सगळ्यांनी, चित्रकूट आम्ही काही वर्षापूर्वी तिथे गेलो होतो, बरेच भक्त आम्ही इथं गेलो होतो, इथले सातारचे काही भक्त आम्ही चित्रकूटला गेलो होतो सगळ्या. तर चित्रकूट हा स्थान आहे जिथं दत्तात्रेय भगवान दत्तात्रेय दुर्वास मुनी आणि सोम जन्माला आले. तिथले जे रहिवासी आहेत ते वेगळी कथा सांगतात आणि फार रोचक कथा आहे एकदम. कधी कधी असं असतं ते लोकल कथा असते ती जास्ती रोचक वाटते जरा, तर ती कथा फारच रोचक आहे. आणि त्या कथेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या तिघांच्या मध्ये एकदा वाद झाला की आपण तिघांपैकी कोण जास्ती पतिव्रत आहे. या तिघांच्या मध्ये या तिघींच्या मध्ये वाद झाला की आपल्या तिघांमध्ये कोण पतिव्रत आहे. आणि मग तिघी पण भांडायला लागल्या, म्हणजे भांडण म्हणजे असं फिजिकल नसेल परंतु वाद की मी तू मी तू मी तू म्हणत नाही कोण मीच. सहसा अशा वेळेला आपण चांगला असेल तेव्हा मीच म्हणतो, वाईट असेल तेव्हा तू तू. तर तिघीचा पण असा वाद चालू असताना नारद मुनी तिथं आले आणि नारद मुनी विचारलं म्हणजे काय चाललंय तुमचं तिघींच, तीन माता एकदम फायटिंग तीन देविया. मग नारद मुनी विचारलं तर ते तिघींनी सांगितलं, नारद मुनी तुम्हाला सांगा आमच्या तिघांच्यापैकी तुम्हाला कोण जास्ती पतिव्रता वाटते. आता नारद मुनीने माहिती आहे कुणाची पण बाजू घेतली की समस्या होऊ शकते, म्हणून नारद मुनी त्यांना डावळला तिघींना आणि त्यांना सांगितलं मला वाटते ऍक्च्युली अनुसुया सगळ्यात चांगली आहे. म्हणून ही अनुसुया कोण आहे, हा आणखीन एक कॉम्पिटिटर आहे आम्हाला, आम्हाला वाटलं आम्ही तिघीच आहे म्हणून, ही अनुसुया कोण आहे, अनुसुया अत्री मुनींची पत्नी ती जास्ती पतिव्रता वाढते मला. अच्छा म्हणजे हे ऐकल्यानंतर तिघी भांडण थांबलं तिघींचं आणि तिघीने ठरवलं आपण जाऊन आपल्या पतींशी चर्चा करूया. आणि तिघी म्हणून आपल्या आपल्या पतीकडे गेले, सरस्वती गेली ब्रह्मदेवांकडे, पार्वती आली शिवजींच्याकडे आणि लक्ष्मी आली विष्णूंच्याकडे. आणि विचारलं अहो ही अनुसुया विषयी तुम्ही ऐकलं का कधी, ही कोण आहे, आम्ही ऐकलं की ती फार पतिव्रता आहे म्हणे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय कोण जास्ती पतिव्रता आहे. आता धर्म संकट आहे जर ती आहे म्हटलं की परंतु यांची विनंतीला मान देऊन भगवंताची विशेष लीला आहे. असं नाही आहे की भगवंत जर म्हटले असते अनुसुया हे आहे तर काय झालं असतं, कारण पुढं असं वर्णन आहे की ही अनुसुया जी आहे जेव्हा प्रभू रामचंद्र चित्रकूटला राहत होते ना प्रभू रामचंद्रांनी सीताला पाठवून दिलं होतं की अनुसुयाकडे जा आणि पातिव्रत्य म्हणजे काय समजून घे तिच्याकडनं. मग कुणाला सांगालेत, सीताला, जिनं सगळं काही सोडून राज्य सोडून पतीचं धर्म पालन करण्यासाठी पत्नी धर्म पालन करण्यासाठी पतीबरोबर जंगलात आलेली आहे त्या सीतेला सांगायला की जाऊन अनुसयाकडे तू समजून घे. भगवंतांना काय वाटलं असं महालक्ष्मीला सांगायला की जा आणि अनुसयाकडनं मागून शिकून घे, पातिव्रत म्हणजे काय असतं नाही, परंतु भगवंताना विशेष लीला करायची होती. आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश जे आहेत यांनी साधूचं रूप घेतला आणि साधूच्या रूपामध्ये ते तिथं गेले अनुसूयाच्या आश्रममध्ये. आणि अनुसूया जी आहे ती आपले जे पती आहेत अत्रिमुनी यांची इतकी प्रामाणिकपणे सेवा करायची की रोज त्यांना त्यांच्या सेवेसाठी जे काय लागायचं सर्व काही ती उपलब्ध करून द्यायची. काही असं मागायला लागायचं नाही, कुठं येते माझा रोजचं पंचपात्र धुवून ठेवलं नाही असं काही नाही, बिफोर हँड सगळं तयार असायचं आधीपासूनच. परंतु एकदा काय झालं की रोज आपलं पूजा कर्म करण्याच्या आधी जे अत्रिमुनी आहेत हे नदीत आंघोळ करायला जायचे. परंतु एकदा दुष्काळ पडला आणि नदीत पाणीच नव्हतं, नदीत पाणीच नव्हतं. अशा वेळेला अनुसूया जी आहे तिनं हे जाणलं की पती आंघोळीला गेलेले आहेत आणि पाणी नाहीच आहे तिथं नदीमध्ये. मग तिनं गंगा माता जी आहेत तिला प्रार्थना केली की माता माझ्या पतीना सेवा करायची आहे त्यामुळे तू लगेच इथं प्रकट हो म्हणून. आणि लगेच तिथं जमिनीतनं गंगा येऊन वाहायला लागली. अजून पण ती नदी आहे तिथं, तिथं त्या गंगेचं नाव आहे मंदाकिनी गंगा, अजून पण आहे. आम्ही चित्रकूटला गेलो होतो आम्ही पाहिलं मंदाकिनी गंगा. आणि मग अत्रिमुनी जे आहेत त्यांनी आंघोळ केली आणि पूजेला येणार. आणि बरोबर अशा वेळेला जेव्हा ते बसते होते पूजेला त्यावेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेश जे आहेत हे एका साधूच्या रूपामध्ये तिथं प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी तिला सांगितलं की माता भिक्षा दे, काहीतरी भिक्षा दे, सॉरी माता म्हटले नाही, भिक्षा दे. आणि जेव्हा अनुसूया पुढे आली ना त्यांना सांगितलं की या तुम्ही बसा, हात पाय धुऊन या, पाणी दिलं सगळं दिलं आणि प्रसाद वाढायचं. गृहस्थाचं कर्तव्य आहे, गृहस्थाचं कर्तव्य आहे की साधूंना घरी बोलून त्यांना प्रसाद दिला पाहिजे. साधूला घरी बोलून, भक्तांना घरी बोलून प्रसाद दिला पाहिजे अशी पद्धत आहे. गृहस्थाने हे केलंच पाहिजे, गृहस्थ धर्माचा एक विशेष भाग आहे, अति महत्वाचा. आणि अनुसूया जी आहे तिने सांगितलं की या तुम्ही बसा आणि प्रसाद घ्या म्हणून. आणि जेव्हा ती वाडाला पुढे आली ना तेव्हा हे तीन साधू जे आहेत त्यांनी तिला सांगितलं की एक आम्हाला तुम्हाला काय तर सांगायचं आहे की आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही अशाच व्यक्तींच्याकडनं प्रसाद खाणार आहे की ज्यांनी अंगावर एक पण वस्त्र घातलेलं नाही आहे, अशाच व्यक्तीकडनं आम्ही भोग स्वीकार करणार किंवा प्रसाद जे आहे ते स्वीकार करणार आहे. आता अनुसूयाला धर्मसंकट पडला, कारण एका पतिव्रता स्त्रीसाठी परपुरुषाच्या समोर नग्न अवस्थेमध्ये यायचं म्हणजे मृत्यूच्या पलीकडची गोष्ट आहे, मृत्यूच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि दुसरं आहे की जर गृहस्थ धर्माचं पालन केलं नाही तर तरी पण पतिव्रत आहे ते पत्नीची सेवा आहे की पतीच्या गैरहजेरीमध्ये आलेल्या लोकांची सेवा केली पाहिजे. दोन्ही बाजूने पण अडचण होऊ शकते. आणि अशा स्थितीमध्ये आता तिला धर्मसंकट आला, काय करायचं. बघा वैदिक संस्कृती कशी आहे की एका स्त्रीला परपुरुषासमोर नग्न अवस्थेत येण्यासाठी मृत्यूच्या पलीकडे समजलं जात. म्हणून जेव्हा द्रौपदीचं वस्त्र हणवत होता आणि दुःशासन जे द्रौपदीला विवस्त्र करायचा प्रयत्न करत होता तर द्रौपदी हाक मारत होती वाचवा म्हणून. परंतु कलियुगाचा प्रभाव बघा की जी ऍडव्हर्टिजमेंट इंडस्ट्री आहे ते दुःशासनचं काम करायलंय. ऍडव्हर्टिजमेंट इंडस्ट्री जी आहे ती दुःशासनचं काम करायलंय. आणि काय काम आहे दुःशासनचं? द्रौपदीला वस्त्र. परंतु इथं अनुसूया जी आहे तिनं विशेष असं तिनं काय केलं, तिनं मंत्र म्हणून तिघांना लहान बाळ बनवून टाकले, तिघांना पण एकदम लहान बाळ बनवून टाकलं. आणि एका लहान बाळासमोर आईला विवस्त्र अवस्थेत येणं काही गैरसमजलं जात नाही, कारण लहान बाळाला काही समजत नाही. आणि तिनं त्या तिघांना वाढलं आणि तिघं पण खाल्ले आणि तिला इतकं आवडले ते तिन्ही बालक त्या तिघांना त्यांनी असं ठेवलं, त्या तिघांना तिनं असंच ठेवलं. आणि ती इतकी आनंदी झाली की तिघं पण आता इथं आहेत म्हणून लहान तीन मुद आहेत आपल्याला चांगले खेळायसाठी, मस्त त्यांच्यावर ती रमली. परंतु तीन देवियांना त्रास व्हायला लागला त्याचा, लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती जे आहेत त्यांना विरह व्हायला लागला आपल्या आपल्या पतींचा. आणि त्या तिघी जे आहेत त्या आल्याने मग नारद मुनीकडे आले. नारद मुनी काय झालं हे तिघं गेलेत अजून पत्ता नाही वाटत, तुम्ही जाऊन बघा काय झालं तिथं, हा जाऊन बघा तुम्ही काय झालं. आणि तिघी पण तिथं आले आणि येऊन अनुसूया जे तिला सांगायला लागले असं असं तीन आमचे पती आलेले ब्रह्मा विष्णू आणि महेश. ते म्हटले नाही तीन साधू आले होते, आता तर इथं ते तीन मुलंच आहेत म्हणून असं त्यांनी ते तीन मुलांच्याकडे दाखवलं. आणि त्या तीन मुलांना बघितल्यानंतर ना ह्या तिघी जे होत्या एकदम म्हणजे काय झालं, म्हणजे तिन्ही पण एवढे लहान झाले होते तिघं पण हा त्याला बघून एकदम त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे तीन मुलं कोण आहेत, मग लक्ष देऊन बघितलं तर त्यांना कळलं की एक मुलगा जो आहे ना त्याच्या डोक्यावर त्या केसामध्ये चंद्र होत, बारीकश चंद्र होत. आणि एक होता त्याला चार मुख होती, एकाला चार मुख होती आणि दुसरा होता तो चतुर्भुज होता. आणि हे बघितल्यानंतर त्यांनी ओळखलं अरे हे तर आपलेच आहेत पती, हे तर तिघ आपलेच आहेत पती. हा तिघीने पण सांगितलं म्हणलं हे काय झालं आता, हा आता बघा माता अनुसूया जी आहे ती वात्सल्य रसामध्ये असल्यामुळं तिला फार आनंद वाटते ह्या असं बघून. पर एखाद्या पती पत्नीला आपला पती लहान बाळाच्या रूपामध्ये जर बघितलं तिनं तर तिला वाटतं ह्याच्याशी कसं संबंध ठेवायचं होतं, हा त्यामुळे त्या अनुसूयाला विनंती करायला लागले कृपा करून ह्यांना तू पूर्ववर्त करून टाक, जसं आधी होते ना तसे करून टाक. अनुसूया म्हणली ठीक आहे. ती गेली मंदाकिनी गंगामधून थोडं पाणी आणलं तिनं आणि त्या तिघांवर शिंपडलं आणि ते तिघं पण पुन्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले फुल साईज. आणि मग अशा वेळेला अनुसूया जी आहे तिनं प्रार्थना केली. जेव्हा भगवंतानी तिघांनी पण सांगितलं ब्रह्मा विष्णू आणि महेश की आम्ही तुझ्या सेवेवर तुझे वात्सल्य प्रेम आम्हाला दिलास त्याच्यावर आम्ही फार प्रसन्न आहोत, काय वरदान पाहिजे माग. मग त्यावेळेला तिनं सांगितलं की तुम्ही तिघं मला मुलाच्या रूपामध्ये पाहिजे, म्हणून माझ्या मुलांच्या रूपामध्ये तुम्ही तिघं पाहिजे. आणि मग भगवंतानी होकार दिला आणि तिघं पण विष्णू जे आहेत ते दत्तात्रेयच्या रूपानं आले, शिवजी जे आहेत ते दुर्वास मुनीच्या रूपानं आणि ब्रह्माजी जे आहेत ते सोमच्या रूपानं प्रकट झाले. तर हे आहेत दत्तात्रेय. दत्त त्यांचं नाव आहे, अत्रेय म्हणजे अत्रिमुनींचा मुलगा म्हणून दत्तात्रेय. परंतु लोक याचा गैर अर्थ लावतात, दत्तात्रेय म्हणजे तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एक होणारे नाही, असं कुठंच भागवतामध्ये वर्णन नाहीये, कुठल्या पुराणामध्ये वर्णन नाहीये की तिघ म्हणून एक आले म्हणून नाही. भगवान विष्णू जे आहेत हेच दत्तात्रेयच्या रूपानं आले केवळ, आणि शिवजी जे आहेत ते दुर्वास मुनींच्या रूपानं आले आणि ब्रह्मजी जे आहेत ब्रह्माजी हे सोमच्या रूपानं आले. तर दत्तात्रेय जे आहेत हे भगवंतांचा अवतार आहे. मध्ये एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला की तिन्ही म्हणून एक आहेत की हो, बघा कारण ते पेंटिंग करताना काय करतात, हा एकाला दाढी असलेला दाखवू शकतात ब्रह्माजी म्हणून, कारण त्यांना वाटतं ब्रह्मा म्हणजे म्हातारे असणार म्हणून पेंटरची कल्पना असते. आणि दुसरे शिवजी असते तर त्यांना असं इथं तिसरा डोळा दाखवतात आणि मग लोकांना वाटते की हे दोन आणि मधले विष्णू, असं काही नाही आहे. हा दत्तात्रेय जे आहेत भगवान दत्तात्रेय हे साक्षात भगवंतांचेच अवतार आहेत. तर असे जे हे भगवंत आहेत उद्या यांचा जयंती आहे, यांची जयंती आहे, परंतु उपवास नाहीये, चिंता करू नका उद्या उपवास नाहीये. जर एखाद्याने कोणाला वाटलं तर ते करू शकतात, परंतु वैष्णव कॅलेंडर मध्ये अशी नोंद नाहीये की उद्या 12 पर्यंत उपवास केला पाहिजे किंवा जे काही आहेत. तर सर्वांना विनंती आहे की कृपा करून उद्या भगवंतांच्या या विशेष अवताराला तुम्ही प्रार्थना करू शकता, आज पण करू शकता, परंतु उद्या त्यांचा जन्मदिवस आहे त्यामुळं विशेष अशी प्रार्थना करू शकता की ज्यामध्ये त्यांना तुम्ही विनंती करू शकता. भागवतामध्ये अशी प्रार्थना आहे की ज्यामध्ये एक भक्त आहे ना ते भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना करायला आणि सांगाले की कृपया करून तुम्ही जे तत्वज्ञानाचा प्रचार केला ना त्याचा माझ्यावर प्रभाव होऊ देऊ नका, अशी प्रार्थना केलेली आहे. तर आपण पण ते प्रचार प्रार्थना करू शकतो की हे जे मायावाद आहे किंवा अद्वैतवाद आहे ह्याच्यापासून तुम्ही माझं संरक्षण करा. हरे कृष्ण. कुणाचा प्रश्न असेल तर नंतर विचारा, कारण ऑलरेडी टाइम लेफ्ट 10 मिनिट्स ओनली. मला माहिती नाही तुमच्यासाठी का माझ्यासाठी कुणासाठी लिहिलेलं, तुमचे केवळ 10 मिनिटात राहिलेत म्हणून लवकर हरे कृष्ण मंत्र ऐकून घ्या, नाहीतर काय पण होऊ शकते. काही महत्वाच्या सूचना आहेत तर आता गोसावी प्रभू जे आहेत हे सूचना सगळे अनाऊन्स करतील. त्यानंतर सर्वांसाठी सर्वांना कीर्तनामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती आहे आणि उद्या मग त्याच्यानंतर सर्वांसाठी प्रसाद आहे. भगवान दत्तात्रेय की.
आणि भगवंत